वन्दे गुरुणां चरणारविन्दे सन्दर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जाङ्गलिकायमाने संसारहालाहलमोहशान्तये पुण्डलीकवरदे हारिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि। ध्यानाच्या अभ्यासामध्ये आसन स्थैर्य जमवल्यानंतर सद्गुरुस्मरण करावं आणि सद्गुरुस्मरणाच्या पाठोपाठ गुरूंच्या उपदेशाचं स्मरण करावं। तत्त्वमसी हे महावाक्य किंवा तत्त्वम सोहम सहा हे महावाक्य हा सद्गुरूंचा उपदेश असतो। पाठोपाठ ज्या सांप्रदायिक साधना अनुग्रहाच्या वेळेला सांगितलेल्या असतात त्या साधनांचंही चिंतन करावं। खरं म्हणजे अनुग्रह दिला जातो तेव्हा त्या साधना देखील दिग्दर्शनासाठी म्हणून आणि चिंतनासाठी म्हणून श्लोकांच्या स्वरूपामध्ये साधकाच्या हातात दिलेल्या असतात। आपण पाहिलं की गमा गमस्यम गमनादिशून्यम चिद्रूप दीपम तिमिरापहारम पश्यामी ते रूपम जनांतरस्थम नमामी हंसम परमात्म रूपम या नाथ संप्रदायामध्ये दिल्या जाणाऱ्या श्लोकामधील पहिले जे दोन चरण आहेत गमागमस्यम गमनादिशून्यम चिद्रूप दीपम तिमिरापहारम ही ध्यानासंबंधीची साधना आहे। मागच्या वेळेला आपण ती पाहिली। याच श्लोकाचे जे पुढचे दोन चरण आहेत ते पश्यामी ते रूपम जनांतरस्थम नमामी हंसम परमात्म रूपम असे आहेत। ध्यानाच्या वेळेला वृत्ती क्षणाक्षणानी किंवा क्षण क्षण स्वरूपाकार होऊ लागते आणि वृत्ती स्वरूपाकार होऊन आपल्या स्वरूपाविषयीची खात्री पटते किंवा स्वरूपाची प्रचिती साधकाला क्षणाक्षणानी येते। हळूहळू त्याचा तशा प्रकारचा निश्चय दृढ व्हायला लागतो। ध्यानामध्ये सोहम भाव दृढ होतो सोहम प्रचिती येते आणि क्षणैक अद्वयानंदाची अनुभूती साधक ध्यान काळी वारंवार घेतो। त्या अनुभूतीमुळं त्याच्या मनावर बुद्धीवर इंद्रियांवर देखील विलक्षण प्रभाव किंवा परिणाम होतो। त्याचं मन बुद्धी सोहम भावानी प्रभावित व्हायला जशी जशी लागतात तसं तसं व्यवहार काळी देखील त्याला आपल्या स्वरूपाचं स्मरण आणि तेच स्वरूप तत्वतः सर्वांच्या अंतर्यामी आहे असं पाहण्याची दृष्टी विकसित होते किंवा त्याने विकसित करावी। सर्व भूतमात्रांच्या अंतर्यामी आपल्या अंतर्यामी ध्यान समयी अनुभवलेल्या अशा चिद्रूप परमात्म्याचं दर्शन साधक विवेकाने घ्यायला लागतो। तिथं शब्द आहेत की मी तशा प्रकारे पाहतो मी तशा प्रकारे दर्शन घेतो पण याच्यामध्ये साधनेचंही सूचन समजावं. ध्यानामध्ये जे आपण कमावलेलं असतं, ध्यानसमयी आपण परमात्मा भावाशी तद्रूपता मिळवलेली असते, ती व्यवहारात गमावू नये असा त्याचा अर्थ आहे. उलट व्यवहार काळी आपल्याला जे जे म्हणून भूत मात्र म्हणजे मनुष्य मात्र, प्राणी मात्र, पक्षी मात्र, निसर्ग मात्र या सर्वांच्या अंतःकरणामध्ये तेच रूप तत्वत आहे अशा दृष्टीने पाहायला शिकवलेलं आहे, पाहायला सांगितलेलं आहे. जगताकडे पाहण्याची ही परमात्मा भावाने पाहण्याची दृष्टी ही प्रयत्नपूर्वक जोपासायची असते. या दृष्टीमुळे विकाररहित शुद्ध भावनेनी युक्त अशा दृष्टीने साधक अधिकाधिक निर्मळपणाने व्यवहार करायला लागतो. सर्वसाधारणपणाने व्यवहार करताना जगताकडे पाहण्याची जी दृष्टी असते त्या दृष्टीमध्ये तो प्रकृतीतून व्यवहार करत असल्यामुळे विकार उठतात. लोभ, काम, भय, क्रोध, असूया, तिटकारा अशा प्रकारचे अनेक भाव अंतःकरणात निर्माण होऊन व्यवहार केला जातो. त्याच्याऐवजी समोरच्या व्यक्तीच्या अंतर्यामी परमात्मा आहे अशी दृष्टी जर विकसित झाली तर अंतःकरण मलिन होण्याचं थांबतं, मलिन होतच नाही. उलट ध्यानात कमावलेला बोध हा व्यवहारात टिकून राहायला मदत व्हायला सुरुवात होते. त्याच्या पुढे मार्गदर्शनासाठी म्हणून सद्गुरू अजून एक श्लोक सांगतात नाथ संप्रदायामध्ये. तो श्लोक असा आहे की हंस हंसेती यो ब्रूयात हंसो नाम सदाशिवा. मी तोच आहे, मी तोच आहे अशा भावाने जो राहतो तो तेच होऊन राहतो. एकूणच सर्वांच्या अंतर्यामी परमात्म स्वरूप पाहण्याची दृष्टी विकसित केली की हा साधक स्वरूपबोध मिळवतो, ध्यानानी तो व्यवहार काळी टिकवतो आणि त्याच्याही पुढे जाऊन विवेकानी सर्व भूतमात्रांच्या अंतर्यामी तोच परमात्मा पाहण्याची अशी दृष्टी विकसित करतो आणि त्या योगाने त्याचं जीवन शांती समाधानाने भरून जात. ही किमया ज्या सोहम हंसहा रूपी युक्तीनी घडली त्या युक्तीबद्दल तो एक प्रकारची कृतज्ञता या साधनेला किंवा या युक्तीला किंवा या भावाला वंदन करून व्यक्त करतो. सर्वत्र तेच स्वरूप पाहून किंवा सर्व जनांच्या अंतर्यामी तेच रूप मी पाहतो अशा प्रकारे मी या परमात्म भाव देणाऱ्या हंसाला अहम सहा या भावाला नमस्कार करतो. जो या परमात्म स्वरूप प्राप्त करून देणाऱ्या हंस भावाला अशा प्रकारे नमन करतो तो आपल्या स्वतः संबंधी कशी भावना ठेवेल ते या श्लोकामध्ये हंस हंसे तियो ब्रूयात हंसो नाम सदाशिवा या श्लोकामध्ये व्यक्त होतो. या श्लोकाचा अर्थ संस्कृत मध्ये अहम याचा अर्थ मी आणि सहा याचा अर्थ ते. या ठिकाणी मी याचा अर्थ देह मन बुद्धीच्या बुडाशी असणारं जीवतत्व आणि सहा म्हणजे जगताच्या बुडाशी असणारं मूळ अक्षर अव्यक्त निर्गुण अविनाशी निराकार सच्चिदानंद चैतन्य रूप अविनाशी रूप आनंद प्रेम शांती स्वरूप असं परमात्मतत्व. संस्कृत भाषेमध्ये व्याकरणाच्या नियमाप्रमाणे अहम आणि सहा हे दोन शब्द जर एकत्रित लिहिले म्हणजे त्यांचा संधी केला तर हंस हा शब्द तयार होतो. अशा रीतीने हंस हंस अशा शब्दांनी जो आपण परमात्म स्वरूप आहोत असं म्हणत राहतो, ब्रुयात म्हणजे म्हणेल म्हणतो, तो साक्षात अध्यात्म विद्या स्वरूप असणाऱ्या भगवान श्री सदाशिव शंकराच्या स्वरूपाशी एकरूपता प्राप्त करतो. श्री सांब सदाशिव ही अध्यात्म विद्येची देवताच सांगितलेली आहे. याचा अर्थ जीव शिवस्वरूप होतो. अर्थात अहम सहा अहम सहा हंस हंस असं म्हणणं याचा अर्थ वैखरीनी तसा जप करणं हे सगळं प्रशस्त आहे, हे सगळं योग्य आहे. मात्र त्याच्यातली जी पहिली या दोन श्लोकांमध्ये ध्यानासंबंधीची साधन आहे ती ध्यानाच्या वेळेला वापरायची आहे. आणि पश्यामी ते रूपम जनांतरस्थम हा व्यवहारकारी करण्याचा विवेक आहे. तसंच हंस हंसेती यो ब्रुयात ही गोष्ट देखील व्यवहारकारी सांभाळायची आहे. व्यवहारकारी वैखरीनी तसा जप करावा असं हा श्लोक सुचवतो. हंस हंस असं किंवा सोहम सोहम अशा प्रकारे मनामध्ये या अर्थाचं मनन करणं हेही त्याच्यात गृहित आहे. चित्तानी हंस हंस या शब्दाचं चिंतन करणं आणि मी कसा ते परमात्म तत्वच आहे, तो परमात्माच आहे अशा प्रकारे वारंवार चिंतन करणं हाही याचा अर्थ आहेच. बुद्धीमध्ये वारंवार मी परमात्मा असा निश्चय करणं किंवा विवेक करणं या सर्व अंगांनी हे करावं असं सांगितलेलं आहे. हंस हंस असा जप करताना तद जपस तदर्थ भावनम या न्यायानी मी सच्चिदानंद परमात्मा अशा भावनेसह हा जप जर केला तर त्याचा इष्ट परिणाम लवकरच साधतो. नाशिकचे गजान महाराज गुप्ते हे सोहम सोहम असा जपच सांगत असत. साधक मी देह या अबोधातून अशा प्रकारच्या जपानी मुक्त होतो आणि शिवस्वरूपाला प्राप्त होतो. ध्यानपूर्व काळीही हंसरूप सदाशिवाचं स्मरण करण्याची एक रीत आहे. सदाशिव याला सगुण शंकर शिव शंकर महेश्वर श्री सांब सदाशिव तसं सदाशिव म्हणजे नेहमीच पवित्र असणारा निरुपाधिक निर्विशेष शुद्ध सच्चिदानंद घन परमात्मा. हंस या शब्दांनी अशा प्रकारे निरालंब सदाशिवाहा या न्यायानी हा सदाशिव नेहमी आलंबन रहित परमात्माच असतो. या न्यायानी श्री शिवगुरुच्या आलंबनासहित म्हणजे सगुण रूपाच्या अतीत असणाऱ्या सच्चिदानंद रूपाचं स्मरण करत राहायचं आहे. सुरुवातीला सगुण आठवलं तरी देखील अंततः निर्गुणाचं अनुसंधान राखायचं आहे. अशा प्रकारे सद्गुरु स्मरण आणि सद्गुरूंनी सांगितलेल्या साधनांचं स्मरण हे अतिशय महत्वाचं आहे. कृतज्ञतेने प्रेमाने गुरूंच्या रूपाचं आपल्या मनश्चक्षूंसमोर दर्शन घ्यावं, त्यांचं पूजन करावं. आदरपूर्वक ब्रह्मानंदम परमसुखदम अशा प्रकारे सद्गुरूंच्या सहज गुणांचं आणि स्वरूपाचं स्मरण करावं, पाठोपाठ गुरुपरंपरेचं स्मरण करावं, गुरुपदिष्ट साधनांचं स्मरण करावं, त्याच्यासंबंधी थोडस चिंतन करावं. या साधना म्हणजे आता आपण पाहिलं तसं ध्यान. ध्यानानी तोच मी आहे या शब्दाच्या आधाराने एक प्रकारे सर्व विषयांपासून मन आवरून घेऊन, विषयापासून मन आवरून घेतल्यामुळं इंद्रियांची विषयाकडे जाणारी धाव थांबून ती मनाच्या अधीन होऊन मन आपल्या स्वरूपाचं परमात्म भावनेचं चिंतन करू लागणं किंवा चित्त तशा प्रकारे चिंतन करू लागणं, अशा प्रकारच्या प्रत्याहारांनी हळूहळू धारणा सिद्ध होणं, आणि ही धारणा जेव्हा जेव्हा बिघडेल असं वाटतं तेव्हा साक्षीत्वानी अन्य विषयांचा त्याग करणं आणि परत त्या धारणेवर येणं, वृत्तीशून्यता अनुभवणं आणि वृत्तीशून्यतेच्या उपरांत आत्मबोधाला प्राप्त होणं किंवा आत्मबोधाशी एकरूप होणं, अशा प्रकारचं ध्यान. आणि व्युत्थान दशेत म्हणजे ध्यानातून उठल्यानंतर सर्वांतर्यामी प्रभू दर्शन घेण्याची दृष्टी विकसित करणं, त्याचबरोबर मी तो आहे हंस हंस याचा उच्चार अथवा जप अथवा चिंतन अथवा भाव धरत शिवस्वरूपामध्ये स्थिर राहणं, या सर्व साधनांचं विशेष महत्व निश्चितच आहे. इथं कोणाला खरं म्हणजे असा प्रश्न वाटेल की इतकं जर चिंतन करायला लागलो तर ध्यानाचा कितीतरी वेळ या चिंतनामध्येच जाणार. ध्यानाचा वेळ कमी होणार असं होईल की न होईल? आणि जर ध्यानाचा वेळ कमी झाला तर चिंतन आणि ध्यान याच्यामध्ये ध्यान श्रेष्ठ आहे? किंवा कोणी असं म्हणू शकेल की मुळात ध्यानच आम्ही थोडा वेळ करणार, मग चिंतन जर करत बसलो तर ध्यानाचा सगळा वेळ या चिंतनातच खर्ची जायचा? खरं म्हणजे ध्यानाचा काही वेळ या चिंतनात जाणार हे गृहित आपण धरत नाही. ध्यानाचा काही वेळ या चिंतनामध्ये जाणं हे ध्यानाच्या तयारी करता आवश्यकच असतं, कारण आपण जसे ध्यानाला बसतो तसे खरं म्हणजे व्यवहाराचा संस्कार प्रगाढ होऊन ध्यानाला बसलेले असतो. ध्यानाकरता सुयोग्य अशी आपली आंतरिक घडण बनवून मग ध्यानाला बसणं गरजेचं आहे, तसं आपण सहसा करतच नाही. जे वस्तुतः करायला पाहिजे त्यामुळे हे जे चिंतन आहे या चिंतनाने ध्यानाचा वेळ वाया जाईल असं म्हणण्यात काही अर्थ नाही. गुरुस्मरण, परंपरेचं स्मरण, साधनेच्या प्रक्रियेचं स्मरण ही आवश्यकच गोष्ट आहे. मला जेव्हा स्वामीजींनी अनुग्रह दिला तेव्हा सगळे श्लोक सांगितले, आता जे मी सांगतो आहे ते, आणि ओम तत्वम सोहम सहा हा मंत्र 3 वेळेला सांगितला, त्यांच्या पाठोपाठ मी म्हटला, आणि मग स्वामीजींनी ध्यानाची प्रक्रिया समजावून सांगितली आणि त्याच्यानंतर असं म्हणाले की हा जो गुरु मंत्र आहे त्याचं थोडा वेळ चिंतन करावं आणि ही जी ध्यानाची साधना सांगितलेली आहे तर ती काय सांगितलेली आहे ते लक्षात घ्यावं, त्याचं थोडस चिंतन करावं आणि मग सोहमचे श्वास घ्यावेत असं मालते म्हणाले. आणि पाठोपाठ ते असं म्हणाले की एखादा योद्धा धनुर्धर जेव्हा युद्धाला प्रारंभ करतो तेव्हा प्रथम धनुर्वेदाला नमस्कार करतो, सर्व धनुर्वेदाचं चिंतन करतो आणि मग युद्धाला प्रारंभ करतो. तशा प्रकारे थोडा वेळ आपल्याला काय करायचं आहे हे लक्षात घेऊन मग ध्यानाला बसणं चांगलं असं ते मला म्हणाले. आदरपूर्वक केलेल्या गुरुस्मरणानी साधकाच्या अंतःकरणामध्ये सत्वगुणाचा एकूणच उदय होतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मग तेथ आपण एकाग्र अंतःकरण करूनी सद्गुरु स्मरण अनुभवीजे. आसनावर बसल्यावर आपण अंतःकरण एकाग्र करावं आणि एकाग्र अंतःकरण करून सद्गुरु स्मरण करावं आणि अनुभवीचे हा शब्द आला. करुणी एकाग्र अंतःकरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभवीचे, म्हणजे सद्गुरु स्मरण तर करावंच पण मनश्चक्षूंसमोर सद्गुरूंच्या रूपाचाही अनुभव घ्यावा. त्याच्यावरूनच साधना करताना पुढे मला असं सुचलं, मी करायला लागलो की थोडा वेळ सद्गुरूंची मानस पूजा करून सद्गुरूंचं सानिध्य आपण अनुभवलं पाहिजे. जेथ स्मरतेनी आदरे सबाह्य सात्विके भरे, जव काठिण्य विरे अहम भावाचे. अत्यंत आदरपूर्वक स्मरण केल्यानंतर सत्वभाव सबाह्य म्हणजे अंतःकरणात देखील आणि देहावर देखील त्याची लक्षणं उमटणं, अशा प्रकारे सत्ववृत्ती निर्माण होतात आणि तेव्हा खरं म्हणजे अहंभावाचं काठिण्य विरतं. अहंकाराचं काठिण्य विरल्याशिवाय त्या अहंतेला आपण देह नसून परमात्मा स्वरूप आहोत या भावापर्यंत पोचता येत नाही. विषयांचा विसरू पडे, पुढे ते असं म्हणतात. मन एकदेशी असल्यामुळं जर तीव्र सद्गुरु स्मरण आणि सद्गुरूंमध्ये रमणं असं झालं तर मग विषयांचा विसर सहजच पडतो. ते एकाच वेळेला दोन ठिकाणी राहू शकत नाही. म्हणून या सगळ्या स्मरणामध्ये एक प्रकारे मानसशास्त्राचा विचार केलेला आहे. विषयांचा विसरू पडे, इंद्रियांची कसमस मोडे. ध्यानाला बसला याचा अर्थ सगळी इंद्रिय शांत झाली असं होत नाही. ध्यान झालं की अमुक पाहू, अमुक ऐकू, अमुक खाऊ, अमुक ठिकाणी जाऊ, अशा प्रकारचे आधीचे संकल्प असतात आणि त्याची एक कसमस घेऊनच मनुष्य ध्यानाला बसलेला असतो. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की सद्गुरूंच्या स्मरणाबरोबर त्याच्याशी एकतान झाल्यामुळं विषयांचा विसर पडतो. इंद्रियांची ध्यानानंतर काय करायचं आहे ही जी प्रवृत्ती आहे, थोडी कसमस जी असते ती देखील नाहीशी होते, विस्मरण होतं, वैराग्याचा आधार प्राप्त होतो ध्यानाला. मनाची घडी घडे हृदया माझी, ऐसे ऐक्य हे सहजे फावे तव राहीजे. अशा प्रकारचं हे ऐक्य सहज राहील, सहज निर्माण होईल आणि टिकून राहील. अशा वेळेला मग आसनावर बसलेलं कामाला येतं. मग तेणेची बोधे बैसीजे आसनावरी, मग या बोधानी आसनावर बसावं. या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून जर ध्यानाला किंवा या लक्षात न घेता ध्यानाला आपण बसू तर ध्यानाची अतिसूक्ष्म अशी क्रिया आपल्याला हवी तशी यशस्वी होणार कशी? एकतान त्यांनी सद्गुरूंचं स्मरण करून सद्गुरूंच्या कृपेचा अनुभव घ्यावा, ती आठवावी. आदरपूर्वक केलेल्या सद्गुरू स्मरणानी अहंभावाचं काठिण्य अशा प्रकारे विरायला सुरुवात होते. विषयांचं विस्मरण होतं. इंद्रियांमध्ये असलेली विषयांची स्मृती किंवा नंतर काय करायचं आहे याची प्रवृत्ती ही फिकट व्हायला सुरुवात होते, नाहीशी होते. मन एकत्रित होऊन हृदयाकाशामध्ये किंवा चिदाकाशामध्ये बसल्याबरोबरच जवळपास लीन व्हायला सुरुवात होते. सद्गुरु स्मरण करून त्यांची प्रेमादरानी छोटी मानस पूजा केली तर तो वेळ वाया गेला असं होत नाही, उलट पुढील ध्यानासाठी तो खरं म्हणजे उपयुक्त ठरतो. त्यामुळे हा वेळ वाया गेला असं म्हणू नये, कारण एकदम ध्यानाची प्रक्रिया केल्यामुळे सगळाच वेळ वाया जाण्यापेक्षा उत्तम पूर्वतयारी जर झाली तर मग त्याच्यानंतर जे ध्यान आहे तर ते ध्यान तुलनेने कितीतरी चांगलं होऊ शकतं. ध्यानाच्या प्रक्रियेच्या चिंतनाबद्दल असं म्हणता येईल की आता जे मी विस्ताराने चिंतन सांगितलं, पश्यामि ते रूपम जनांतरस्थम किंवा हंस हंसेति यो ब्रूयात याच्या संबंधी, या गुरुपदिष्ठ प्रक्रियेचं जितकं चिंतन आपण करू तितकं कमीच आहे, त्याच्यातून जितक्या अर्थाचं दोहन करू तितकं कमीच आहे. ध्यानाच्या व्यतिरिक्त वेळेमध्ये देखील आपण हे चिंतन करू शकतो. त्यामुळं उपयोग असा होतो की त्या चिंतनामुळे ध्यानाच्या वेळेला त्याचा अर्थ एकदम समजूनच जातो. ध्यानाच्या वेळेला त्याचं खूप चिंतन करावं लागत नाही. असं असल्यामुळं ध्यानाच्या प्रक्रियेचं थोडं चिंतन देखील ध्यानाच्या वेळेला मग पुरतं. मात्र एक खरं की आपण जो ध्यानाचा अभ्यास करणार आहोत तो या चिंतनामुळे निश्चितच सखोल होईल. या चिंतनाशिवाय कदाचित यांत्रिक होईल. असा यांत्रिक पद्धतीने झालेला अभ्यास आपल्याला नको आहे. हा अभ्यास सूक्ष्म असल्यामुळं ध्यानाचा तो जर यांत्रिक झाला तर ध्यानाचं सुख मिळणं बंद होईल, आणि तसं होऊ नये. म्हणून अनुग्रहाच्या वेळी म्हणण्याच्या या श्लोकामध्ये ध्यानाच्या प्रक्रियेचा मुद्दा म्हणून समावेश पूर्वसुरींनी केला असावा. त्यामुळे ध्यानसाधकाने ध्यानाच्या पूर्वी थोडक्यात पण संपूर्ण प्रक्रियेचं स्मरण अवश्यमेव करावं आणि मग ध्यानाच्या अभ्यासाचा आरंभ करावा. आणि मुळातच आम्ही थोडा वेळ ध्यानाला बसणार किंवा आम्ही ध्यान करणार असं म्हणणं ध्यानाचं साध्य गाठण्यासाठी तितकं योग्य देखील नाही, कारण जो ध्यानाच्या अभ्यासाबद्दल आम्ही थोडा वेळच करणार असा प्रिकंडिशन झालेला आहे त्याला मन स्वरूपाकार होणं इथपर्यंत पोचता कसं येणार. त्याच्यासाठी जेवढा वेळ देणं आवश्यक आहे तेवढा वेळ खरं म्हणजे द्यायलाच लागेल. सुरुवातीला 15-20 मिनिटं ध्यान केलं तर ते ठीकच आहे, कारण मन ही अशी गोष्ट नाही की त्याच्यावर एकदम काही बोजा टाकावा 1.5-2 तासाच्या अभ्यासाचा. मात्र ध्यानाला सुरुवात केलेल्या दिवसापासून महिन्यागणिक 1-5-7 मिनिटांनी जरी ध्यान वाढवत नेलं तरी खुबीनी आपण 1.5 तास ध्यानाला बसणं, इथपर्यंत ध्यानाची बैठक जमवणं शक्यही आहे आणि ते करावं देखील. सतु दीर्घ काल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढ भूमीही असं योगसूत्रच आहे. ध्यानाचा अभ्यास दीर्घ काळ खंड न पडता म्हणजे निरंतर आणि आदरपूर्वक केला म्हणजे मगच तो दृढ अवस्थेला पोहोचतो. खरं तर ध्यानाच्या या अभ्यासाकरता असणारा 1.5-2 तासाचा वेळ हा याचा फार बाऊ करण्याचं काही कारण नाही. कारण शिक्षण कर्मामध्ये काही काही कोर्सेस असे आहेत की त्याचा अभ्यास 8-8, 10-10 तास करावा लागतो. जसं मेडिकलचे विद्यार्थी आहेत किंवा चार्टर्ड अकाउंटंटचा कोर्स आहे, इंजिनिअरिंगचा अभ्यास आहे, तर किमान 5-6, 7-8 तास असा अभ्यास करावाच लागतो. त्या मनाने कैवल्य प्राप्तीसाठी 1.5 तासापासून 3 तास आणि अशा प्रकारे 1.5-2 तप म्हणजे 18-24 वर्ष अभ्यास चालू ठेवणं, आणि या अभ्यासाने अशा या उच्च पदव्या आहेत त्याच्या तुलनेने देखील अधिक जीवन धन्य होणं हे शक्य असल्यामुळं असा अभ्यास करायला आम्हाला जमणार नाही, आम्ही थोडाच वेळ बसणार आहोत. अशा प्रकारचा बसण्याबद्दलचा पूर्वग्रह काढूनच मोठ्या उत्साहाने ध्यानाला बसणं हे अधिक योग्य ठरेल असं वाटतं. त्यामुळे कमी वेळ ध्यानाला आम्ही बसणार, ध्यानाचा अभ्यास करणार असा निश्चय देखील तितका योग्यच नाही. आसनाचा अभ्यास म्हणजे बैठक वाढेल, यात बसण्याची क्षमता दीर्घ होणं म्हणजे मन ध्यानाभ्यासाला अनुकूल होणं, बुद्धीचा निश्चय देखील ध्यानाकरता म्हणून दृढ होणं आणि देहानी देखील स्थिर आणि सुखतेनी बसू शकणं, या तिन्ही गोष्टींचा समावेश आहे. म्हणून आसन म्हणजे फक्त शरीराचं आसन म्हणजे मांडी एवढाच विचार नसून आसनामध्ये शरीरस्थिती, मनाची स्थिती आणि बुद्धीची स्थिती या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. ध्यानाचा वेळ दीर्घ असावा, त्यात सद्गुरु स्मरणाचा काळ सुयोग्य असा असावा. सद्गुरु स्मरणाने ध्यानाचा वेळ कमी झाला असं मानू नये. साधनेच्या चिंतनाचं एकूण मर्म गमागमस्यम गमनादिशून्यम चिद्रूप दीपम तिमिरापहारम या ध्यानाच्या प्रक्रियेप्रमाणे 2 श्वासांच्या आणि नंतर 2 विचारांच्या मध्ये शून्य स्थिती प्राप्त झाल्यानंतर ध्यानामध्ये चिद्रूप परमात्म्याचा प्रकाश अथवा बोध प्राप्त होतो. तत्त्वमसि या गुरुवाक्याची ध्यानाच्या अभ्यासामध्येच अनुभूती येते. परिणामी पश्यामि ते रूपम जनांतरस्थम ध्यानाच्या वेळेला अनुभवलेली परमात्म स्थिती ही सर्वांच्या अंतर्यामी पाहण्यासाठी प्रथम आंतरिक तयारी प्रथम स्वरूप समाधान या न्यायाने प्राप्त होते. आणि सर्वत्र परमात्मा पाहणं म्हणजे सर्वम खल्विदम ब्रह्म या महावाक्याची प्रचिती घ्यायला साधक सरसावतो, सिद्ध होतो आणि नंतर त्याला ते जमू लागतं. आणि मी तोच आहे, मी तोच आहे, हंस हंसेती यो ब्रूयात हंसो नाम सदाशिवाहा या श्लोकाच्या योगानी झालेल्या अभ्यासामुळे सोहम अस्मी इति या महावाक्याचं स्मरण करत करत व्यवहारामध्ये आत्मस्वरूपाच्या ठिकाणी टिकून राहणं असं ज्याला म्हणतात तर ते सहज शक्य होतं. एकूणच आसन जयामुळं स्नायूमध्ये लवचिकता आणि शक्ती अशी टिकून राहावी असा व्यायाम योगासन ध्यान साधकाने करीत राहावीत, व्यायाम न करणारा ध्यान करू शकत नाही, त्याची पाठ दुखेल, कंबर दुखेल, त्याला अवघडल्यासारखं होईल, मांड्या दुखतील, केवळ ध्यानाची आवड आहे म्हणून तो ध्यानाला बसू शकेल असं नाही, ध्यानाकरता शरीर देखील तसं योग्य राखणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे, असं झाल्यामुळे तो 2 तासाची नियमित ध्यानाची बैठक दीर्घकाळपर्यंत करण्यासाठी सहजच सक्षम होईल। सिद्धासनामध्ये सरळ शरीराच्या सहज स्थिरतेने त्याला सुखाने बसता यावं अशा प्रकारचं प्रयत्न शैथिल्य म्हणजे प्रयत्नही करावा आणि प्रयत्नात शिथिलता असावी, ताण नसावा, त्याला प्राप्त होतं। प्रयत्न शैथिल्याबरोबर अनंत अशा परमात्म्याशी आपण एकरूप आहोत अशी अनंत समापत्ती म्हणजे एकरूपता ही मनानी भावावी, त्यामुळे शरीर मन आणि बुद्धीला एकूणच देहाला ध्यानाचा अभ्यास करताना स्थिरता आणि सुखता यांचा प्रत्यय येतो। अशा प्रकारे आसन जमवल्यावर सद्गुरु स्मरण आणि करायच्या साधनेचं चिंतन तसंच महावाक्य चिंतन असं सर्व केल्यामुळे साधक अतिशय निश्चिंत भावानी एक प्रकारे त्याच्या कुवतीप्रमाणे जितका अधिकाधिक बोध शक्य आहे त्या बोधानी उत्कट अशा भावानी किंवा ब्रह्मभावानी भरून जातो। अशा वेळेला खऱ्या अर्थाने आसन जय सिद्ध झाला असं म्हणता येतं आणि या आसन जयामुळे ध्यान हे सुलभ जातं। अशा प्रकारे यम नियम आणि आसन याच्या संबंधीचा विचार पाहिल्यानंतर आता प्राणायामाचा विचार आपण पाहणार आहोत, तो पुढच्या वेळेला बघू। हरिओम तत्सत्। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान एव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृध कस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरि 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 स्वामी जी स्वामी जी। बुला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु स्वामी स्वरूपानंद परमहंस सद्गुरु स्वामी माधव सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।